ने शिबिरामध्ये बसून महाराष्ट्रापुढच्या आणि विशेषतः देशापुढच्या अनेक प्रश्नांची चर्चा केली आणि दोन तीन दिवस इथं बसून यातली बहुतेक सगळी चर्चा मीही ऐकली आपण ऐकली आहे. यानंतर आपल्याशी काय बोलू असा माझ्या मनापुढे प्रश्न आहे. मला या संबंधानं मुख्यतः जे बोलायचं होतं ते मी सुरुवातीला बोलून टाकलेलं आहे किंवा माझं मन मी मोकळं केलेलं आहे. मला हे मान्य, मला लग्नाचं खाजगीकरणी भाषण करताना मला टाळत ती त्यांनी मला असं सांगितलं की काही मूलभूत प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी बोललो नाही. मी बऱ्याच बाबतीत बोललो आणि या शिबिराला येताना काय बोलायचं हे ठरवण्याबरोबर काय बोलायचं नाही तेही ठरवून मी आलो. त्याची गरज, कारण माझा मुख्य हेतू जो एकतेचा प्रवाह सुरू झालेला आहे तो बळकट करायचा आहे. कारण त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे जो बंगलोर पासून जो डिव्हाइड सुरू झाला त्यांनी जे सांगितलं मला मान्य आहे. ते मी सुद्धा सुरुवातीला सांगितलं की 2 महिन्यापूर्वीची काँग्रेस आणि 2 महिन्यापूर्वीचा देश आज राहिलेला नाही, बदलला आहे. काही प्रमुख बाबतीमध्ये त्याचा फरक झाला, विचारांच्या दृष्टीनं फरक झाला. देश शेवटी होत आहे पण काही परिस्थितीच्या मनानं बदल झाले, गोष्ट खरी आहे. त्यातनं जे निर्माण झालेले प्रश्न आहेत ते अजून सगळे संपलेले नाही आणि म्हणून काही ते जोखमेनं आपण वागलं पाहिजे आहे, बोललं पाहिजे आहे. नुसत्या तात्विक चर्चा आणि मीमांसा चांगल्या असतात, त्याची गरज असते. आत्ताही आपण इथं पुष्कर्षा केल्या त्या बाबतीमध्ये, परंतु निव त्यानं भागणार नाही. कारण मला असं वाटतं की जे जो ठराव आपण आता इथे पास केला आणि निव्वळ महाराष्ट्रात ठराव होऊन भागणार नाही, की नुसता ठराव होऊनही भागणार नाही, त्यासंबंधीचं वातावरण निर्माण करावं लागेल. आणि हे वातावरण संबंध देशाच्या पातळीवर सुद्धा करायचा प्रयत्न करावा लागेल. ती जबाबदारी सगळ्यांची आहे, जशी माझी आहे तशी खाडीलकरांची आहे, सगळ्यांची आहे आपली जबाबदारी. आणि त्याच्यासाठी काहीतरी भरमसाठ म्हणून चालणार नाही. मी कुणाशी विरुद्ध बोललो नाही, म्हणजे मी काही मीमांसा केली नाही असं अर्थ नाही. मला अडचण अशी आहे, माझं असं मत आहे हिंदुस्थानच्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये कुणाच्या विरुद्ध बोलून काम करण्यापेक्षा विरुद्ध न बोलता काम करता तर फार चांगलं अशी माझी धारणा आहे. याकरता वाईट गोष्टींच्या विरुद्ध बोलणे असं नाही मला म्हणायचं. चुकीच्या कार्यक्रमांच्या विरुद्ध, चुकीच्या निर्णयांच्या विरुद्ध बोललो पाहिजे. पण यामध्ये व्यक्तींचा साक्षर टाचाराचा अधिक चांगला असा व्यवहार मी पाळत आलो आहे आणि म्हणून त्या दिशेने मी ही गोष्ट करू इच्छितो. कुणाच्या कुठल्याही पराभवाकरता म्हणून कोणतरी एखादा स्केपगोट काढायचा असला तर व्यक्ती म्हणून घ्यायला काही माझी हरकत नाही. राजकीय पराभवाची मीमांसा करताना निव्वळ कुणातरी व्यक्तींच्या वरती सगळी पाप लावून प्रश्न सुटणार नाही. कुणाची एका बंगालमधल्या एखाद्या पराभवाची मीमांसा करताना एखाद्या मत्सरात दोष असेल तर जरूर दोष आहे, ती माणसाने हटलं पाहिजे. पण आता जर कुणी असं म्हटलं की ती माणसं हटली म्हणून आमचा आपोआप विजय होणार आहे तर राजकारण समजलं नाही असं आपल्याला म्हणाले. सोपं राहिलेलं नाही. आता असं काय म्हणणार आहोत की आता बंगालचं राजकारण, म्हणजे जर काही राजकारण जर कळत असेल तर इतकं सोपं राहिलं का की जर बंगाल ही एक नॅशनलची घोषणा केल्यावर परत आपल्या हातामध्ये सत्ता येणार आहे असं वेडेपण माणूस सांगणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रपतीच्या उमेदवाराला मत दिली म्हणून संबंध राष्ट्र बदलणार आहे असं आपण म्हणत असलं तर आपण म्हणूया, माझी काही हरकत नाही. असं नाही आहे इतकं राजकारण राहिलेलं नाही आहे. फार मूलभूत प्रश्नांच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. म्हणून मी या निर्णयाला आलं की आता हे जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये आपण जे धोरण स्वीकारलं आज, म्हणजे धोरण तर काँग्रेस वर्किंग कमिटीने स्वीकारलं आहे, पण प्रश्न आम्ही आपण म्हणाल की वर्किंग कमिटीनं पास केला ठराव परत त्याला पाठिंबा देण्याचा ठराव करण्याचं काय कारण आहे? हे थोडंसा एखाद्या वाटला तर अव्यादर्शी व्यापार आहे की जी कमिटी बसून त्यांनी निर्णय देते, आदेश देते, त्या आदेशाला आमचा पाठिंबा आहे, म्हणजे एक प्रकारचा चुकीचा निर्णय असं वाटेल. पण नाही, हा निर्णय अशा वातावरणातून परिस्थिती घडलेला आहे आणि त्यानंतर त्या निर्णयाशी संबंध असणाऱ्या मंडळींनी ज्या तऱ्हेची वेगवेगळी वक्तव्य केली त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागं लोकमताचं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र प्रदेशमध्ये आपण निर्णय केला. त्याच्यासाठी इतरही प्रांतामध्ये, इतर प्रांतातल्या कार्यकर्त्यांमध्ये बसून हे वातावरण निर्माण केलं पाहिजे आहे, त्याची गरज आहे. कारण समाजवादाचा विचार, ही गोष्ट मला जरूर एकदा आग्रहाने मांडली पाहिजे आहे की समाजवादाचा विचार ही गोष्ट, एक समाजवादाचा विचार याचा अर्थ एक आर्थिक कार्यक्रम पुरोगामी विषमता दूर करणारा, सामाजिक न्याय देणारा असा आर्थिक कार्यक्रम आपल्याला स्वीकारायचा आहे, अंमलात आणायचा आहे. परंतु हे अंमलात आणण्याकरता तुमची यंत्रणा कोणती, हा खरा महत्वाचा प्रश्न. त्याचा निर्णय मी अशी अपेक्षा करेन की माझे मित्र खाडिलकर आणि त्यांच्या सारख्या विचार करण्याची मंडळी, त्यांना माझा प्रश्न आहे की या तऱ्हेचा अधिक क्रांतिकारक आर्थिक कार्यक्रम बोलणारे पक्ष या देशामध्ये आहेत की नाही? त्यांच्यापेक्षाही या प्रश्नावरती अधिक मूलगामी दृष्टिकोन आर्थिक कार्यक्रम मांडणारे पक्ष देशात आहेत की नाही? मग मी दुसरा प्रश्न असेल, जर आहेत तर मग आपण त्यांच्याबरोबर नाही काँग्रेसमध्ये काय तर मला उलास असला याचा खुलासा झाला पाहिजे, याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण या समाजवादाच्या कार्यक्रमाच्या आग्रहाकरता म्हणून कबूल केलं पाहिजे की जास्त लढाऊ कार्यक्रम मांडणारे दुसरे पक्ष देशामध्ये आहे. त्या समाजवादावरती विश्वास असून सुद्धा मी आज मार्क्सिस्ट कम्युनिझम असणाऱ्या पार्टीमध्ये नाही किंवा कम्युनिस्ट पार्टीमध्ये नाही, मी काँग्रेसमध्ये आहे. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की काहीतरी फरक आहे. माझा पहिला प्रश्न म्हणजे मूलभूत, जो प्रश्नाची जर चर्चा करायची असेल, मला तरी मूलभूत प्रश्नासंबंधी विचारलं तर माझा मूलभूत प्रश्न असा आहे की याचं तुमचं काय उत्तर आहे ते मला पाहिजे. नाही म्हणजे नाही, तसा मी वैयक्तिक आरोप नाही करणार. प्रश्न असा आहे की काँग्रेस ज्या कारणाकरता समाजवादाचा करता म्हणून तुम्ही काँग्रेसचं प्लॅटफॉर्म स्वीकारलाय किंवा धोरण स्वीकारलंय, त्याचं काही एक पॉझिटिव्ह तरी कारण असलं पाहिजे का काँग्रेसच्या खेचून तिकडे घेऊन जायचं आहे? हा खरा महत्वाचा प्रश्न. मी असं म्हणणार आहे की माझा लोकशाही समाजवादावरती श्रद्धा आहे आणि त्याची यंत्रणा, त्याचं शस्त्र, त्याचं साधन जर काँग्रेस आहे तर काँग्रेसच्या पाठीमागे एकतेची भावना उभी करून, आता एकतेची ज्या शब्द ज्या मी वापरतो तेव्हा त्याचा अर्थ कुणीतरी एक अतिशय पराकोटीला पोचलेला उजवीकडचा काँग्रेसवाला आणि डावीकडे गेलेला दुसरा काँग्रेस कार्यकर्ता त्यांच्यामध्ये एकी करायची अशी माझी भावना नाही. माझी खरी भावना असे आहे, माझं खरं काँग्रेस संबंधी निदान असं आहे की काँग्रेस ही देशातल्या जनतेची, आता जनता म्हणताना काल आमच्या प्राचार्यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला, त्याची चर्चा केली पाहिजे की जे जनता जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे शोषित जनता जिला पुरोगामीपणाची जरूरच त्यांच्या करता, ज्याचं पोट भरलंय त्याला काय पुढेपणाची गरज आहे? जो उपाशी आहे, जो दबलेला आहे, जो शोषित आहे त्याला पुरोगामी विचारायची गरज आहे? तर जनता हा शब्द वापरत असताना आपण तो गृहित धरला पाहिला. ह्या जनतेचं प्रतिनिधित्व काँग्रेस करते असं ज्या म्हणतो त्या जनतेला, त्या सामान्य कार्यकर्त्याला या एकतेची गरज आहे. उदाहरण गरज आहे की नाही मला माहिती नाही आहे, एकतेची उदाहरण गरज आहे की नाही मला माहिती नाही आहे. त्यांना थोडस काहीतरी जरा खिचाखिची झाली म्हणजेच काही म्हणजे ना राजकारणामध्ये रंग येत असत. परंतु मला हे माहिती आहे, सामान्य कार्यकर्ता म्हणून काही दिवस काम केलं, अजून मी काही आठवण जुनी विसरलो नाही. काल कोणतं सांगितलंय खरं आहे की ज्या तऱ्हेचं वातावरण मधल्या काही काळामध्ये एक 15 दिवसाचा काळ माझ्या वाटतं 14 ऑगस्टपासूनचा किंवा 13 ऑगस्टपासूनचा तो 25 ऑगस्टपर्यंतचा जर 10-12 दिवसाचा काळ घेतला तर ज्यांनी जन्मभर काँग्रेसला आपली आई मानली, आपलं घर मानलं आणि त्यामध्ये काम करतो त्यांना बेचैन होईल असं माझं अनुभव आहे. काय होणार आहे काय कळत नाहीये अशी परिस्थिती होती. हे का त्यांना हे माहितीये की याकडून किती निर्माण असा सामान्य कार्यकर्त्यांचा वर्ग आहे त्यांची मागणी होती एकदी अशी माझी भावना होती. हे संकटाचं होतं. मला काल नाईक साहेबांनी सांगितलं फार काल तुमचं भाषण अतिशय सुंदर भाषण झालं. तुम्ही ज्या पद्धतीने ते भाषण ऐकून घेत होतं तेव्हा मला वाटतं की अत्यंत प्रत्येक शब्द त्यांनी कसा जपून मोजून एक विचारपूर्वक मांडला, एक दृष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी जे म्हटलं तो त्या शब्दात त्या पद्धतीने मी त्याचा विचार केला नव्हता पण मला त्याच्याविषयी जरा जास्त सुदृढ जाणून घेतली. त्यांनी सांगितलं की सत्तेच्या राजकारणाला भारताने चांगलं फॉर्म्युलेशन केलं की सत्तेच्या राजकारणामध्ये तटस्थता चालत नाही. कुठचे एका बाजूला बसावं लागतं असा अनुभव आहे आणि याची मला फार तीव्र जाणीव होती त्या काळामध्ये. अतिशय एकाकी परिस्थितीमध्ये याची निर्णय करणं गरज होत. मला आठवतं मजेदार एक गोष्ट त्या काळामध्ये मला अनेक पत्र अनोळखी माणसांची पत्र आली. महाराष्ट्रातून आली, दिल्लीतून आली, ती दोन पत्र माझ्या लक्षात आहेत. फार अर्थपूर्ण पत्र आहे. त्यामध्ये मला वाटतं त्यांना नाव दिले पण मला निश्चितच आठवत नाही. दिल्लीतल्या युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्याचं पत्र असं होतं. त्यांनी मला एक केमिस्ट्रीचा फॉर्म्युला पाठवला होता. ते वर्तमान सापडत होते की चव्हाण काहीतरी एकीचा प्रयत्न करतायत, मध्यस्थाची भूमिका करतायत. तर त्यांनी मला केमिस्ट्रीचा एक फॉर्म्युला पाठवला होता. त्यांनी सांगितलं होतं की दोन केमिकल कंपाऊंड एकत्र करणारा जो कॅटलिक एजंट असतो तो या प्रोसेसमध्ये नाहीसा होतो. माझ्या आठवणी करता त्याची पत्र ठेवली आहेत मजेदार किंवा त्याला पुढे होतो म्हणलं खरं आहे. यामध्ये नाही होणं सुरू आहे. दुसरं पत्र महाराष्ट्रातून आलं. माझ्या ओळखीचे नाही पुष्कळ अशी पत्र फार प्रेमाने पाठवतात, रागाने पाठवतात. माझं सगळ्यात लोकमत महाराष्ट्रातलं समजण्याचं ते एक कसोटी आहे की अनोळखी माणसं ज्यांना आपल्याला काही मागायचं नाही आहे अशी अनेक माणसं कधी प्रेमाने पत्र लिहितात, कधी रागाने पत्र लिहितात. वर्तमानपत्रांच्या संपादकता इतकं अत्यंत जोखून लिहिणारी माणसं आहेत त्यामध्ये पाहिले. त्यातल्या एका माणसाने जे पत्र लिहिलं त्यातलं एक वाक्य मोठं चांगलं वाक्य आहे. त्यांनी असं दिलं की मी काही मध्यस्थाची भूमिकेवर करताय. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इतिहासामध्ये विजेत्याची नावाची दखल असते, विजेता जो होतो त्याच्याही नावाची दखल इतिहासामध्ये असते, जो पराभूत होतो त्याचीही असते, पण मध्यस्थाची दखल इतिहासाने कधी घेतलेली नाही. आणि खरं आहे मी ही सगळी गोष्ट अशा कसं सांगतो आपल्याला मला त्या पण मला याची जाणीव इतक्या सगळ्या वॉर्निंग देत होत्या. मला त्याचा प्रत्यक्ष अनुभवत होता. पण मला एक वाटत होत की या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर पुढे काय कशासाठी काय करायचं. आणि मला वाटतं माझे प्रयत्न यशस्वी झाले म्हणून पुष्कळ माणसांचं माझे प्रयत्न यशस्वी झाले असं मी मानत नाही. अबोल अनामिक असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते जे गावागावातनं आणि खेड्याखेड्यातनं पसरले आहेत त्यांची जी यातना होती त्या यातनेमुळे 25 वर्षा वर्गीमध्ये आणि म्हणून ही एकतेची चळवळ पुढे नेली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे तर अडचणी आहेत. आणि त्या प्रयत्नामध्ये मी खाडीलकरांचं सहाय्य मागतो. ते जर करायचं असेल तर आमच्या माणसानं राजीनामा द्या आणि आमच्या माणसानं राजीनामा द्या हे म्हणून हे होणार नाही. मी त्याला सांगू इच्छितो की कुणी कुणाची तरफदारी किंवा लाचारी करण्याचं काम आपल्याला मंजूर नाही. त्यांनी सांगितलं की वृत्तपत्राचे संपादक लाचार वगैरे आहेत, त्यांच्यापुढे महाराष्ट्र होता का सोड हिंदुस्थान होता मला माहिती नाही. महाराष्ट्रामध्ये कोणी लाचार मनुष्य लेखणी घेणार कोणी बसलेलं नाही मी आपल्याला. तर अशी अशी काही परिस्थिती किंवा अशी भूमिका आपल्याला घ्यायचं काही कारण नाही आहे. म्हणजे काही गंभीरपणानं ज्या गोष्टी असतील त्या मांडायचा प्रयत्न केला. पण हे करत असताना हे जे एकत्रित धोरण जे आहे हे एकत्रित धोरण फार महत्वाचं असं समजून त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आहेत. ज्यांना एखादं विशिष्ट एकत्रित महत्व त्यामुळे असतं की आपलं म्हणणं दुसऱ्या बाजूचं खोटं आहे माझं म्हणणं खरं आहे असा आग्रह असणारा असतानाच एकत्रीची गरज असते. तुमचं म्हणणं बरोबर आहे याचा आग्रह सोडा असं माझं म्हणणं नाही आहे. आपण ते एक प्रकारचं बसून मानलं पाहिजे. जर आपण लोकशाही जर पक्षांतर्गत स्वीकारलेली आहे पक्ष स्वीकारलेला आहे म्हणजे पक्षाची लोकशाही स्वीकारलेली आहे. दोन मतं तीन मतं चार मतं असण्याचा संभवही आपण स्वीकारलेला आहे. अशा वेळेला आपण एकत्र बसून जो होईल निर्णय तो मान्य करण्याची लोकशाहीची तयारी ठेवली पाहिजे. तर या पद्धतीनं आपण काम करूया. या पद्धतीने काम करण्याकरता म्हणून या प्रयत्नाचा उपयोग करूया. महाराष्ट्रामध्ये आपण दोन तीन दिवस जमलो पुष्कळ मोकळं बोललो. सगळ्यांची भाषणं आपण ऐकली फार चांगली भाषणं झाली. पुष्कळच्या नव्या नव्या गोष्टी मी मिसदा समजू शकलो काही भावना समजू शकलो. तर सगळ्यांच्या भाषणाचा उल्लेख करून अतिशय केकी फार सुंदर भाषण झाली. यामध्ये आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकलं कुणी कुणी थोडासा राग वगैरे केला तरी सुद्धा भाषणं आपण सगळ्यांची मनापासून ऐकली. आणि आता यातून जी एक जी भावना निर्माण झाली ती घेऊन आपण परत गेलं पाहिजे. म्हणून परत जाताना तिथं कोणी तणले कोणी वाजले कोणी कुणाच्या बाजूला बोलले कोणी कुणाच्या विरुद्ध बोलले ही भावना ठेवू नका. परत गेल्यानंतर एक जी भावना आपल्याला हिंदुस्थानमध्ये वाढावी असं वाटतं त्या भावनेचा पुरस्कार करण्याकरता म्हणून आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन ते वातावरण शकता. मी एक गोष्टीचा उल्लेख करा तुम्ही केला पाहिजे की मी एका चुकीचा उल्लेख केला असं सांगण्यात आला. मी काय म्हटलं म्हणजे माझी चूक असेल ती मी कबूल केलीच आहे. पण ती माझी एकट्याची चूक नव्हती. मी जेव्हा म्हटलं की कॉन्सेन्सस घडलं नाही म्हणजे मी एका पद्धतीची चुकीची कबूल केली. म्हणजे मी चुकी म्हणजे मी चुकीची कबूल केली याची जाहिरात करायला माझी हरकत नाही. कारण जर आया चूक तर चूक म्हटली पाहिजे. पण तेव्हा मी दुसरं एक वाक्य फार अर्थपूर्ण बोललो. तुम्हाला जरा जपून बोलायची सवय आहे. मी असं म्हटलो की ठरावामध्ये दोन्ही बाजूने चुका झालेल्या आहेत असं मान्य केलेलं आहे. दुसऱ्यांच्या चुका सांगणं बरं नाही पण माझी मी चूक सांगतो. हे विसरून चालणार नाही. दुसऱ्यांच्या काय चुका झाल्या त्या मला माहिती नाहीत की मला मला त्या सांगायच्या नाही. मला त्या सांगायच्या नाही कारण मला एकीचं काम वाजवायचं आहे. ही त्यातली भूमिका आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण चुका दोन्ही करून घ्यायला एवढा मोठा प्रकार घडला तो काही ऍटलीस्ट एकाच बाजून चूक झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही. पण हे विसरून जाऊया. मला याच्यामध्ये काही जास्त वागायचं नाही. तर एक जी दोन गोष्टी सध्या आपण समजून जाणार आहोत की काँग्रेस संघटनेचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे आणि काँग्रेस संघटनेचं सामर्थ्य समाजवादी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता वाढायचं आहे. ही दोन सरळ साधी तत्व जे माझ्या डोळ्यापुढे दिसतात त्या तत्वाची श्रद्धा घेऊन आपण परत गेलं पाहिजे कामा मिळालं पाहिजे. आता तो कार्यक्रमाची जी गोष्ट आहे त्या कार्यक्रमाच्या चर्चेसंबंधाने फार मूलभूत चर्चा इथे झाली असं मला स्वतः समजलं. हा चांगलं झालं किंवा जनता कुणाला म्हणावी तिच्यामध्ये जे संघर्ष आहेत ते संघर्षाचं काय करायचं संघर्ष आहे जे त्यांनी वर्णन केलं आमच्या प्राचार्य पाटलांनी ते संबंधीचं वर्णन मूळतः महात्मा फुलेंनी केलं की या समाज जो आहे जनता जी आहे ती जनता उतरंडीसारखी आहे. म्हणजे एकमेकाच्या डोक्यावरती बसलेल्या अशा वेगळ्या वेगळ्या वर्गांची अशी बनलेली उतरंड आहे. ते फार चांगलं वर्णन आहे. आणि त्यातला सगळ्यात खाली बसणारा जो आहे ज्याच्या डोक्यावरती सगळ्यांचं ओझ आहे त्या मडक्याचं तोंड मोकळं करायचं जाऊ दे तुमच्या माझ्यावरती. ही त्यातली जी भावना जी आहे ती भावना बरोबर आहे. त्याच्याकरता ही कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. आणि ती आखणी करत असताना दुसरा जो मूलभूत प्रश्न होतो की शेवटी हे संघर्ष टाळता येतील का टाळता येणार नाही, मुद्दाम टाळण्याचा प्रयत्न करून टळत नाही तसा माझा अनुभव आहे. क्लास स्ट्रगल टाळतो म्हणून कधी टळत नाही, परंतु त्याची तीव्रता कमी करण्याची शक्यता असते. आणि ते करण्याचा मार्ग एकच आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्याला असं आहे की त्याला एकही ठोकता नाही. जेव्हा जेव्हा जी जी समस्या निर्माण होईल तेव्हा तो प्रश्न सोडवण्याकरता जी कसोटी लावायची ती कसोटी ही असली पाहिजे. यामध्ये सामाजिक न्यायाची गरज कुणाला आहे आणि ज्याला आहे तर मी देऊ शकतो की नाही तो देणारा हा एक समाजवादी किंवा पुरोगामी मानला पाहिजे त्या समाजामध्ये. आणि त्या दृष्टीनं पुस्तक, परंतु त्याची तीव्रता कमी करण्याची शक्यता असते. आणि ते करण्याचा मार्ग एकच आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्याला असं आहे की त्याला एकही ठोकता नाही. जेव्हा जेव्हा जी जी समस्या निर्माण होईल तेव्हा तो प्रश्न सोडवण्याकरता जी कसोटी लावायची ती कसोटी ही असली पाहिजे. यामध्ये सामाजिक न्यायाची गरज कुणाला आहे आणि ज्याला आहे तर मी देऊ शकतो की नाही तो देणारा हा एक समाजवादी किंवा पुरोगामी मानला पाहिजे त्या समाजामध्ये. आणि त्या दृष्टीनं पुष्कळ खुलासेवा चर्चा झाली आहे, अतिशय चांगली चर्चा झाली आहे, सहकारी चळवळी संबंधाने चर्चा झाली आहे. आणि मी आता सांगू इच्छितो की सहकारी चळवळीची टीका करणाऱ्या मंडळींना मी सांगू इच्छितो की या सहकारी चळवळीच्या संबंधीची आत्मटीकेची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ जेव्हा वाढायला सुरू होते तेव्हापासून सुरू झाली. अलीकडेच काही महिन्यापूर्वी आपण सगळे महाराष्ट्रातले सहकारी क्षेत्रातले कार्यकर्ते जमलो आणि या प्रश्नाचा पुष्कळ खोलवर विचार केलेला आहे आणि ह्याचा नित्य विचार करत राहावा लागणार आहे. फार चांगली गोष्ट आहे. गणपतराव पळ्यांनी त्यासंबंधीची आपली तिडीक बोलून दाखवली, मला बरं वाटलं की ठीक आहे त्यांची एक त्याची दृष्टी आहे मला मान्य. पण मला एक ठरलं त्यांना मित्रत्वाची सूचना द्यायची की त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी एक सहकाराच्या विरुद्ध राग आहे की असं मला वाटलं. नाही ना, नाही हा चांगलं चांगली गोष्ट. त्यात त्यांनी जी भीती सांगितली ती बरोबर आहे. त्या त्यांनी भीतीची सांगितली ती अशी बरोबर आहे की मोनोपोलीचा जो ट्रेंड आहे तो निव्वळ खाजगी सेक्टरमध्ये काही असं मानायचं कारण नाही. शक्ती माझा हा अतिशय आवडता सिद्धांत आहे की शक्ती सत्ता ही आर्थिक असो राजकीय असो नैतिक असो तिचा स्वभाव केंद्रित होण्याचा आहे. हा माझा अतिशय आवडता, मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या यातनं सांगितलेला आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो की असा पाण्याचा धर्म समपातळीत राहायचा आहे, कुत्र्याच्या शेपटीचा धर्म जसा वाकडं राहण्याचा आहे. तसा सत्तेचा धर्म हा केंद्रित होण्याचा आहे. म्हणून लोकशाही चालवणाऱ्या माणसांना नेहमी ही केंद्रित होणारी गोष्ट सारखी विकेंद्रित करत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. तर यात काही सांगणार आहे ते नित्य लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि म्हणून सहकारी चळवळीला या पद्धतीनं त्याची परीक्षा केली पाहिजे. माझी खात्री आहे की सहकारी चळवळीमध्ये आज अनेक ध्येयवादी दृष्टीने काम करणारी माणसं तिथं विचार करतात. आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात अजून पुष्कळ करता येण्यासारखं शक्य आहे. एक मोठी ग्रामीण जीवनामध्ये एक नवीन सामर्थ्य आपण वाढवलेलं आहे. हे खऱ्या खुऱ्या अर्थानं पूर्वगामी आणि समाजवादाची चाहूल देणारं असं ते काम ठरायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये खोलामध्ये जायला पाहिजे इतकी काही शंका नाही. कारण ज्या क्षेत्रामध्ये मी असं मानतो की ज्या क्षेत्रामध्ये सहकारी कारखानदारी येते ती निव्वळ त्या सहकारी चळवळीचे जे सदस्य आहेत त्यांची शक्ती बनता कामाने. हे आपलं जे सूत्र आहे हे सूत्र मला मंजूर आहे. त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माणसांची ती प्रतिनिधी किंवा सगळ्या माणसांचं हित करणारी संस्था झाली पाहिजे. ही दृष्टी त्यामध्ये ठेवण्याची गरज आहे. तुझा मेंबर असो तुझा मेंबर आता कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. तो विचार केला पाहिजे आणि ते काही एका रात्रीत घडेल असंही मी मानत नाही. त्याआधी ही दृष्टी ठेवली पाहिजे नाही तर ताबडतोब राष्ट्रीयकरणाचा झाला आहे सुरू. म्हणजे सहकारी कारखानदारीचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे डेप्युटी कलेक्टरनी मामदार देता म्हणजे राजू दिला असं त्याचा खरा अर्थ मला काही खास अर्थ नाही. परंतु हे मला मान्य आहे की जर ती खरी लोकशाही जर सहकार्यावर राहायची असेल तर ती लोकांची सहकारी असली पाहिजे आहे. इतकं तिचं प्राधान्य तिथे ठेवलं पाहिजे की आपणास पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेन की ही गोष्ट खरी आहे की तिथे जो काम करणारा जो मजूर आहे त्याच्याकरता आपण काय करतो त्याचा त्यामध्ये काही शिक्षा आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. गणपतराव बळवंतांना मला दुसरी अशी म्हणून कळायची आणि अण्णासाहेबांनी फार चांगला मुद्दा सांगितला की रेम्युनरेटिव्ह प्रायसेस संबंधी प्रश्न असा. शेतकऱ्याला रेम्युनरेटिव्ह प्रायसेस द्यायच्या म्हणजे कन्झ्युमरला लुटायचं असं त्याचा अर्थ नाही आहे. रेम्युनरेटिव्ह प्रायसेस म्हणजे असं आहे की जो शेतीमध्ये माल तयार करतो त्याला निदान त्याचं पोट भरून त्यांनी जे श्रम केले सगळ्या जगाला जर आम्ही सामाजिक न्याय द्यायला जर निघालो जर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला न्याय देऊ इच्छितो तर जो प्रत्यक्ष शेतामध्ये काम करतो कोणाच्या मदतीने करत असत मी असं म्हणत नाही की कोणाच्या मदतीने करत असत. जर शेतावरती मजुरी करणाऱ्या माणसाला जर आपण जर आपली मागणी जास्त मागणी की त्याला योग्य मोबदला दिला पाहिजे तसं हिंदुस्थानच्या अर्थकारणाचा आतापर्यंतच्या मूळ कारणाचा हाही होतं की शेतीचा धंदा तरी धंदाच राहिला नव्हता. ही जे आहे म्हणजे ज्या रेम्युनिटी प्रायसेस द्या त्याच्या पाठीमागचा अर्थ असा आहे की निदान नुसतं तुम्ही जाऊन सांगा की देशाकरता अर्थोत्पादन धान्य उत्पादन झालं पाहिजे. आम्हाला सुरुवातीला कल्पना नव्हती जेव्हा सुरुवातीला अन्नधान्याचा प्रचार करा असं सांगण्याकरता म्हणून जेव्हा आम्ही अगदी नवे नवे सरकारमध्ये आलो होतो तर अन्नधान्य प्रचार मोहीम म्हणून एक सरकारचा कार्यक्रम असतो पंचवार्षिक योजनेचाच कार्यक्रम होता. आम्हाला असं वाटतं की जसं आम्ही व्याख्यानं देऊन स्वातंत्र्य मिळवलं तसं व्याख्या वगैरे अन्न उत्पादन करणार तो जाऊन खेड्यामध्ये जाऊन शेतकरी यापुढे सांगितलं की देशाकरता धान्य उत्पादन करा ऐकून येईल तो म्हणजे काही कळत नाही त्याला स्वतःला परवडेल अशा तरीची त्याची आर्थिक स्थिती केल्याशिवाय तू धान्य अधिक उत्पादन करेल कसा. तेव्हा काहीतरी शेतीच्या मालाला योग्य किंमत दिली पाहिजे याच्यामध्ये काहीतरी गिरायकाचं आणि शेतकऱ्याचं वैर आहे अशा तऱ्हेची भावना आपण जर पसरवली तर मग आपल्याला हिंदुस्थानच्या आर्थिक प्रश्नांचं स्वरूप समजलं नाही असं म्हणावं लागेल. तर मी हे पाहिलं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं. आपल्या मुंबईतल्याच एका मराठी पत्रामध्ये एका अर्थतज्ञाचा एक लेख मी काही वर्ष दोन वर्षापूर्वी वाचला होता जर माझं चुकीचं असेल तर मी आय एम ओपन टू करेक्शन. मला नावही त्या लेखकाचं माहिती आहे. त्यांनी असा एक सिद्धांत मांडला होता मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातला एक विचारवंत असं कसं मांडू शकतो. त्यांनी सांगितलं की ज्या किमती वाढल्या आहेत धान्याच्या ज्या किमती वाढल्या आहेत त्याचं सगळ्यात मोठं चुकीचं त्याचं सगळ्यात कारण आहे की या शेतकऱ्यांच्या मध्ये सुबत्ता आलेली हे चुकीचं आहे. जर त्यांनी जुना ऐतिहास दिला होता की शेतीमालाची किंमत अन्नधान्याची विशेषतः किंमत तुम्ही स्टार्वेशनची प्राईस जर ठेवली नाही तर शेतकरी आपल्या जसा माल बाजारात आणि कशा करतात. त्यांनी सप्लाय अँड डिमांडची थिअरी मांडली होती म्हणजे त्याला आपलं धान्य विकल्याशिवाय पोटभर जेवताच येणार नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती दिल्याशिवाय शेतकऱ्याचं धान्य कमी होणार नाही अशा तऱ्हेचा अत्यंत गंभीरपणाने मुद्दा मांडला होता. मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रामध्ये विसाव्या शतकामध्ये असा मनुष्य अजून विचार करू शकतोय चुकीची कल्पना आहे. म्हणून मी हे एका टोकाचं बोलणं होतं तेव्हा गणपतराव पळवंतांसारखा एक समाजवादी दिशेने विचार करणारा आमच्यातला जुना कार्यकर्ता आहे नेकीचा कार्यकर्ता आहे त्यांच्या विचारामध्ये हे थोडस ऍडोरेशन ज्याला म्हणता येईल असं चुकीचा त्यामधला जो एक भाग आहे त्यांनी काढलं त्यांच्या त्या बोलण्याचा परिणाम असा होतो की जणू काय असं वरवर जर भाषण वाटलं तर असं वाटतं की या माणसाच्या मनामध्ये काही शेतकऱ्यांच्या मध्ये काय रागवीत तर नाही ना ते नाही मला माहिती आहे तुमच्या मनात नाही पण असं असं त्याचा परिणाम म्हणजे होण्याचा संभव आहे तो होता का वाद. दुसऱ्या एखाद्या प्रश्नाची चर्चा केली आपण हा चांगला प्रश्न सांगितला अण्णासाहेबांनी अण्णासाहेबांचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण भाषण करण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याला आपला संपूर्ण पाठिंबा असं म्हणून खाली बसाव असं चांगलं फार मुद्दे सूर असे त्यांनी मुद्दे मांडले. त्यातला त्यांनी बँकिंग संबंधीचा जो प्रश्न मांडला त्याचा तुम्हाला आता बँकिंग झालं बँकिंग नॅशनलायझेशन झालं आपण म्हणतो पण खरं म्हणजे आपल्याला गंभीरपणाने या सगळ्या प्रश्नांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं ते खरं आहे की नॅशनॅलिटी राष्ट्रीयकरण झालं एवढं म्हणून भावनाने त्या राष्ट्रीयपणाच्या पुढे काही उद्दिष्ट मानले पाहिजे. आणि पंतप्रधान या संबंधाने अतिशय गंभीरपणानं तपशिलामध्ये जाऊन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यातल्या एक दोन बैठकांना मी हजर राहून आलो आहे. त्यांच्या मनामध्ये खरोखरीच जी काही मंत्री जी टीका करतात ती अगदी आधारीमध्ये टीका आहे. ते सांगतात की का राष्ट्रीयकरणाच्या सभाकरता म्हणून टांगेवाले रिक्षावाले हे जमून काय करतात. अरे भाई, हाच खरा विजय आहे राष्ट्रीयकरणाचा. आजपर्यंत असं मानलं गेलं होतं की बँकिंगचा संबंध म्हणजे सिलेक्टेड 100 संबंध आहे. कोणतरी नाव कोणाची घेऊन बरं नव्हे, पण कोणी सटोडी आहे, कोणी धनपती उद्योगपती, त्यांचा आणि बँकांचा संबंध हे समजत होतो. पहिल्या प्रथम हिंदुस्थानमध्ये टांगेवाल्याला रिक्षे वाटायला लागलेले आहे तरी ही बँक आपली आहे. चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याला समजावं लागावं बँकिंगचं काम, याच्यातच बँकिंगचं सर्व्हिसचा खरा म्हणजे एक थोडासा मोठा होईल असं आपण मानलं पाहिजे. सत्तेचा विषय नाही आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये तर जागृती केली पाहिजे की हे बँकिंगचं काम हे आपलं काम आहे. तर प्रत्येक माणसाला बँकेच्या मार्फत व्यवहार करण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि काम अधिक वाढवलं पाहिजे. दुसरा त्यातला जो प्रश्न आहे की जो सामान्य प्रश्न मी जे नवीन बोलतो असं नव्हे की या क्रेडिट संबंधीचे जे प्रश्न आहेत त्या क्रेडिटच्या प्रश्नासंबंधानं त्याची मूलभूत आमच्या कल्पनेमध्ये कुठं बदल झाला पाहिजे. आमची जुनीपासूनची पद्धती अशी जे की हिंदुस्थानची जी काही कन्व्हेन्शन आहे त्यामध्ये स्थावर मिळकत असल्याशिवाय कुणाला गृहस्थ मानत नसत. आमच्या खेड्यात तर पूर्वी होत असं की ज्याला गावात घर नाही रानात शेत नाही तो आला मोठा भोसा बोलायला. अशी तशापैकी मी होतो म्हणून मला फार लागत असं माझ्या मनाला लागत असं. ती खरी गोष्ट आहे. स्थावराची मोठी चुकीची कल्पना आहे. पण आता ते बदलली पाहिजे. मी आता सकाळी माझ्याकडे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते आले तेव्हा ते आणि गप्पा मारत बसलो होतो त्याचे सकाळी. आणि ह्या तरुणांच्या सुशिक्षित लोकांच्या रोजगारीचा प्रश्न चर्चेला निघाला होता. त्या त्यात बोलताना मी त्यांना सांगितलं होतं की अल्ली अशी परिस्थिती घडली आहे तेव्हा पुनरुच्चार मी करतो की या क्रेडिटचा जो प्रश्न आहे पतीचा जो प्रश्न आहे तो खरा चुकीचा आहे. समजा एखादा बाप त्याला दोन मुलं आहेत त्याचं 50,000 रुपये आहेत आणि त्यांनी ह्या दोन्ही मुलामध्ये ते 50,000 रुपये वाटायचं ठरवलं. एका दिले 25,000 रुपये दुसऱ्या दिले 25,000 रुपये. त्यातला जो स्थावर मिळकत आला जो मुलगा होता त्यानं विचार केला की आपलं 25,000 रुपये घर बांधा. त्यांनी घर बांधलं. दुसरा जो मुलगा होता तो त्याला नव्या काळातला मुलगा होता त्यानं ठरवलं की 25,000 रुपये खर्च करून आपण इंजिनियर व्हायचं. एका मुलानं 25,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट घर बांधण्यात केली आणि एका मुलानं 25,000ची इन्व्हेस्टमेंट इंजिनिअरिंगचं ज्ञान घेण्यामध्ये केली. नंतर दोघ जण जेव्हा बाजारपेठेमध्ये पती करत जातात तेव्हा घरवाल्याची पत आहे आणि इंजिनवाल्याची पत नाही अशी प्रसंग निर्माण झाला. कठीण आहे, वेगळं आहे. हे नवीन निर्माण करण्याचं ज्ञान घेतलेल्या माणसाला त्याची मिळकत नाही ही जी क्रेडिटची आणि पतीची जी चुकीची कल्पना आहे ही कल्पना आम्हाला बदलली पाहिजे. राष्ट्रीयकरणानंतरची आमची ही अपेक्षा आहे की आम्हाला हे घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो नानासाहेबांनी सांगितला मुद्दा तो फार महत्वाचा एक्सक्लुझिव्ह प्रश्न आहे या तरुणांच्या संघटनेचा, तरुणांच्या रोजगारीचा. मोठी जबरदस्त शक्ती आहे. शिक्षण प्रसार झालाय, अनेक तरुण मध्ये निघाली आहे. पण त्यांना काही जर आपण एक कन्स्ट्रक्टिव्ह रीतीने विधायक श्रेणीने जर त्यांना कामाचा जर रस्ता दाखवला नाही तर हे झेपणार नाही आम्हाला काम आहे. हे अशी माझी तपस्थिती आहे. मी त्याकरता आपल्याला एक सांगेन काँग्रेसच्या काँग्रेस कमिट्यानं विशेषतः मी तरुण जे इथले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी बोललो की त्यांनी त्या गोष्टीमध्ये हे आपली कामाची जबाबदारी मानली पाहिजे. काँग्रेसच्या कार्याचं तर रूप बदललं पाहिजे. आपण संघटनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या संघटनेचं रूप आता आपल्या कामाचं बदललं पाहिजे असं आपल्याला सांगेल. की काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे आपण काय म्हणतो की सामान्यतः जो काँग्रेसच्या सभासदांची वर्गणी जमा करतो, जो काँग्रेस कमिटीच्या सभांना जातो, जो काँग्रेसनं वरचा आदेश येतो लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, निवडणुकीच्या वेळेस प्रचार करतो, तो काँग्रेसचा कार्यकर्ता. पूर्वी त्यानं काँग्रेसचं काम केलं आहे, जेलमध्ये गेलेलं आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसचे आदेश येतो ते मानतं असा एक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आपली कल्पना आहे. त्यांना नित्य काम काय करावं याच्या संबंधीच्या आमच्या कल्पना आता आम्हाला जरा स्पष्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं आठवतं 20 वर्षापूर्वी, जवळजवळ 20 वर्षापूर्वी महाराष्ट्राची एक शिबिर 1950 साली, ती शिबिराची कल्पना महाराष्ट्राची नवीन नाही आहे, ती जुनी कल्पना. भाऊसाहेब हिरे तेव्हा प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हा पहिलं शिबिर तेव्हाच महाबळेश्वरला झालं होतं. तेव्हा अशीच हाच प्रश्न नित्याचा की काँग्रेस संघटना कशी नित्य जागृत ठेवावी असा तेव्हाचा प्रश्न होता. तेव्हा तिथे एक हा विचार मांडला गेला, तेव्हा सुद्धा अशी काँग्रेसला मरगळ आली होती. स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं, मतभेदांची अशी राय उठली होती. तेव्हा आमच्यातले आमचे आता घरी परत आलेले आमची काही मंडळी आम्हाला सोडून बाहेर गेली होती. तेव्हा मी रुग्णच तुमच्याकडे पाहत आणि आता काँग्रेसला परत शक्तिशाली कसं करावं, काँग्रेसला परत शक्तिशाली कसं करावं अशी चिंता लागलेली होती. तेव्हा जमल्यानंतर तेव्हा चर्चेमध्ये असा विषय निघाला ठरलं की यापुढची काँग्रेस, पूर्वीची काँग्रेस जिथं चरखा फिरतोय अशी असावी, असं गांधींच्या काँग्रेसच्या वेळेचं चित्र होतं. तेव्हा असं म्हणजे बोलताना सांगितलं, मला आठवतं, मला सकाळी बसता असं तिची आठवण झाली की तर याच्या पुढची काँग्रेस कमिटी तिच्या दारापुढे नांगर पडलेली आहे. तिच्याजवळ काहीतरी फर्टिलायझर्स पडलेले आहेत, बी बियाणं पडलेलं आहे, लोकांना विकासाच्या कामाकरता मदत करतोय अशी अवजारं असणारी काँग्रेस कमिटी असली पाहिजेल आहे असं चित्र तेव्हा सांगितलं. आणि मला वाटतं ते चित्र जरा काँग्रेसच्या उपयोगी पडलं. 1950 सालापासून 70 सालापर्यंत जर आपण प्रवास करायचा प्रयत्न केला तर अधिक उत्पादनाच्या कामाशी महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं खरं महत्व याच पुष्कळशी मंडळी विचारतात की महाराष्ट्र काँग्रेसचं यश कशात आहे. दोषी आहेत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये, म्हणजे आपल्या पाठीवरती थाप मारून घ्यायची आमची इच्छा नाही गणपतराव. तितके दोष दोषांची जाणीव नसेल तर काम करता येणार नाही. पण एक गोष्ट कबूल केली पाहिजे, जे मी इतर प्रांतात आणि महाराष्ट्रातल्या तुलनेने पाहतो ते महाराष्ट्राची स्तुती करण्याकरता नव्हे, पण जसे आपले दोष माहिती असावे तसे आपले चांगले गुणही माहीत असलेले बरे. नाहीतर आत्मटीका करता करता तिचं स्वरूप आत्मनिंदेमध्ये होऊन जातं. त्यातलं एक कारण आहे की आज समाजामध्ये काहीतरी नवीन सामर्थ्य निर्माण होणाऱ्या ज्या ज्या कामाच्या शाखा आहेत आणि जे जे लोक त्या कामामध्ये समोरसाचा प्रयत्न करतात त्या शक्तीशी महाराष्ट्र काँग्रेसचा संबंध आहे. हे त्याचं मूळ सूत्र आहे. 100% आहे की नाही असेल की नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्यातल्या गुणीवांची जाणीव आहे या भावनेने ते करतात. तसं ते याच्या पुढे तुम्हाला जी मला सांगितलं की जी 50 साली आम्हाला उपयोगी पडलेली जी एक चित्र होतं त्याच्या पुढे आता आपल्याला गेलं पाहिजे असं मी मानतो. ते पडलं उपयोगी काही दिवस, शेतीचा विकास, सहकाराची वाढ, त्यातला एक अधिक सुखी असा एक शेतकऱ्यांचा वर्ग निर्माण झाला. इथपर्यंत ठीक आहे, कारण तोही अगदीच उन्हा पडला होता तो झाला, तर तिथे थांबून नाही राहणार, याच्या पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जाण्याकरता जो हा लहान मनुष्य आहे या लहान माणसाकरता म्हणून जवळ जाण्याकरता आपल्याला काय प्रयत्न केला पाहिजे आहे त्याची दृष्टी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तिथं जर त्याला भांडवल देता आलं या नवीन सामर्थ्यातनं तत्वे द्यावं, शेळी घेऊन तिथे दाराशी जाता आलं तरी जावं, त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं काम मी आपण सांगू इच्छितो की ही तरुण पिढी जी तयार होती आहे तिला विसरून तुम्हाला मला चालणार नाही. तर या पुढच्या नव्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं काम मी असं असं म्हणे की फील्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपलं गाव किंवा आपला तालुका यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये शिकून आलेल्या माणसांची तुमच्या जो यादी आहे का, किती मुलं आता जी कॉलेजेसमध्ये गेली जी कुठे नोकरी लागून दूर गेली ती जाऊ द्यात, परंतु जी काही न करताना परत आली आहे त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. प्रोसेसिंग इंडस्ट्रीची गोष्ट आम्ही बोलतो, आमच्यामध्ये ऊस निर्माण झाला तर तो प्रोसेसिंग केला पाहिजे आहे, आमच्यामध्ये कापूस निर्माण झाला तर तो प्रोसेसिंग केला पाहिजे आहे, पण आमच्यात जी माणसं निर्माण होते त्यांचं प्रोसेसिंग कोणी करायचं, त्यांचं प्रोसेसिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून तरुण माणसांचा कामाचा विचार करणारी, चिंता वाहणारी आणि त्यांना भावाच्या आणि आईच्या मायेनं जवळ ओढणारी अशी काँग्रेस कमिटीची कचेरी यापुढे दिसली पाहिजे आहे असं चित्र मी पाहत आहे. ते जर आपण आणू शकलो तर जो काल फार महत्वाचा धोका प्राचार्य पाटलांनी सांगितला, फार त्यांनी सांगितलं ते खरं आहे की एकदा का ह्या लोकशाही समाजवादाला फक्त एकच चान्स आहे हिंदुस्थानमध्ये, आणि खरी गोष्ट हे काळ्या दगडावरचे रेख म्हणतात तसं इतिहासाने लिहिलेलं हे लेखन आपल्याला विसरता येणार नाही की याच पिढीला जर समाज लोकशाही समाजवाद यशस्वी करता येऊ शकत असले तर या खेपेला, नाहीतर आम्ही फेकले जाणार आहोत इतिहासामध्ये, कुणी नंतर दखल सुद्धा घेणार नाही. हे म्हणतील पुढे जो नवा इतिहास त्या काळातला लिहिला जाईल त्यामध्ये फक्त प्रतिगामी विसरण्यासारखे लोक असंच बहुदेश केला नाही, पण ते होऊ देता कामा नये असं म्हणणं आहे. कारण त्यामधले धोके आम्हाला दिसतात जे अण्णासाहेबांनी सांगितले. मी आपण सांगू इच्छितो माझ्या राजकीय विचारामध्ये अँटी कम्युनिझमचा वास नाही, मी सांगू इच्छितो. मी कम्युनिस्ट राजवटीच्या विरुद्ध आहे पण मी कम्युनिझमच्या विरुद्ध नाही. म्हणजे कम्युनिझमचं जे एक विशाल मानवतावादी जे तत्वज्ञान आहे, जी दृष्टी आहे, त्या दृष्टीशी समर झालं पाहिजे असं मानणारा दृष्टी माझ्या मनात खूप दृष्टी. कम्युनिझम मी मानतोय त्या माझ्या मनामध्ये किती अँटी कम्युनिस्ट बायस आहे अशा भावनेने जर आपण पाहत असाल तर ती चुकीची गोष्ट. परंतु कम्युनिस्ट राजवटींचं जे रूप पाहिलेलं आहे, आजचं जे पाहिलेलं आहे, त्यामुळे भीती वाटत. तसं एवढंच त्यासंबंध बोलतो, जास्त बोलत नाही, एवढंच बोलतो. आणि म्हणून लोकशाही समाजवादाची स्थापना आणि यश या देशामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे ही गोष्ट जरूर मानली पाहिजे आहे. आणि ती आम्हाला ही एकच संधी आहे, जे पाचारे पाटलांनी सांगितलं ते अगदी खरं आहे. ही संधी जर एकदा हातची गेली तर आपण काही करू शकणार नाही. आणि म्हणून आपण कार्यक्रमाचा तपशिलाने विचार, फार चांगली गोष्ट आहे की वसंतरावजींनी काल जो निवेदनवाला जो ठराव मांडला त्यामध्ये आपल्या काय त्यातल्या घोषणा आहेत, आपल्या काय कमिटमेंट्स आहेत, आपल्या काय प्रतिज्ञा आहेत, त्याचा परत त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण त्या नुसत्या प्रतिज्ञा म्हणून धारणार नाही, त्यातल्या काही प्रतिज्ञा कामाकरता म्हणून आपल्या स्वतःपुढे आपण मांडल्या पाहिजेल्या आहेत. आणि ते करायचा आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं महाराष्ट्र काँग्रेस ही देशाच्या एकतेचं एक साधन बनू शकेल, आणि ते बनवणं हा आपला त्यातला प्रयत्न असला पाहिजेला. माझं मी थोडा वेळ बोलायचं म्हणून आलो पण बऱ्याच वेळ बोलत राहिलो. मला गांधी शतकच बोलणार आहे. मला आपल्याला गांधी शताब्दीच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मला जरूर आपले आभार मानले पाहिजे, व्यक्तीचे आभार मानले पाहिजे की अतिशय जबाबदारीनं आपण हे शिबिराचं काम पार पाडलं. आणि मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचे आभार मानायचे की त्यांनी फक्त हिमतीनं हे शिबिर घ्यायचं ठरवलं. कारण त्या पर्वाच्या गेल्या 2-3 महिन्याच्या सगळ्या ह्या वादळानंतर सामुदायिक रीतीनं झालेल्या प्रश्नाची चर्चा करावी असा धोका अजून हिंदुस्थान कुणी पत्करलेला नव्हता. हा धोका आहे, कोण काय म्हणेल कोण जाईल आम्ही ठरवलं होतं की नाही आपल्या लोकांच्या पुढे जायला पाहिजे. समजा आपली चूक असली, मी येताना या भावनेवर होतो की आपलं असेल तर म्हणणं मांडावं, लोकांनी स्वीकारलं तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर दुरुस्त तरी करावं, दुरुस्त करण्याची शक्ती नसेल तर बाजूला हटावं. हा लोकशाहीतला जमाना आहे आणि म्हणून आपल्यापुढे हे सगळे प्रश्न ह्या सगळ्या बाजूने घेऊन याचा प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की आपण अतिशय प्रेमानं त्या गोष्टीचं स्वागत केलं. मध्यंतरीची चर्चा झाली की कुणी कुणाच्या विरुद्ध आहे, माझ्या मनामध्ये कुणाच्याही बद्दलचा रागद्वेष नाही. जसं मी इतर मंडळी सांगेन तसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं म्हणणारी जी माणसं होती त्यांनी सुद्धा तो इथे विचार मांडला. त्यांनी बाहेर गेल्यानंतर आता मात्र त्यांना माझी अशी विनंती आहे की आता बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या एकतेचाच आवाज कायम ठेवावा. मी म्हटलो होतो ते बरोबर की ते म्हटलं होते ते चूक, हे बरोबर का ते बरोबर, या गोष्टीचा आपण आता इथे बसून निर्णय केला, भाषा केली. आता बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी आपण एकतेच्या प्रश्नानं विचार केला पाहिजे आहे. आणि कोणी पूर्वी काहीतरी म्हटलं होतं या भावनेनं कुणी कुणाच्या बद्दलचा मनामध्ये राग लोप ठेवता कामा नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. नाहीतर मला तुळशीदासदादा म्हणतील पहा हे तुमचे लोक, मला मंत्रीपणा म्हणत असतील हे तुमचे. मी काही लोक असं सांगत नाही, मी त्यांना असं सांगू इच्छितो. माझी अशी इच्छा आहे की अतिशय जबाबदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. कधी कधी अतिशय प्रेमामुळे एखाद्याला रागानं काही गोष्ट कधी बोलली जाते, ते बोलतात तेव्हा त्यांचाही कुठतरी मन दुखवत असतं म्हणून बोलले जातात हेही मला दिलं. कुठचं त्यांना कुठचं त्यांचे किती आवडीनिवडी असतात, राग लोभ असतात. ते बघायचे म्हणजे रघुनाथराव बोलत असताना काही म्हणजे रागवले, रघुनाथराव स्पीकर असताना तसे रागवत, तसे लोकांच्या रागवायला बाबा बाईंनी सेवा केली. तेव्हा लोकांमध्ये काम करायचं तर लोकांचा थोडस रागही सहन, लोक सर रागवतात, लोक सर रागवतात, पुन्हा ते रागवतात, आपल्या माणसं रागवतात. रागाचा सुद्धा हक्क प्रेमाच्या माणसाला असतो. मग रागवल्यानंतर माणसं उठून विचारलं की तुम्ही असं बोला, त्यांची अशी इच्छा असते की हे रघुनाथराव खाली का आपले आहेत का, असं का करतात. या भावनेत ही भावना निर्माण झाली असते तेव्हा फरक कसा जातो. मला मुद्दा सांगायचा तो असा की आपण सगळे शेवटी विचाराची उपासना केली, यातनं बाहेर पडलो, कोण कोण कुणाचा नेता वगैरे हे सगळं नेतृत्वाच्या भाषा वैयक्तिक स्वरूपाच्या भाषा बोलणं चुकीचं आहे. आजही इथं मी कुणाचं एक वर्तमानपत्र छापतात तर आणून देतात, मला फार त्याची यातना निर्माण होतात. कुणीच असं एक पत्रक वाटलेलं आहे कुणीतरी लिहून की यशवंतराव चव्हाण नेतृत्व झाले, बाजीराव पंतप्रधान झाले, व माझी इच्छा नाही तुम्ही का माझ्या पाठीमागे लागला असं हे सारखी मी का म्हणू काय. मी आपण सांगू इच्छितो की हिंदुस्थानच्या हिंदुस्थानसारख्या एवढ्या मोठ्या देशाचं पंतप्रधानपद हे कुणाच्याही अनिच्छेनं कुणाच्याही विरोधानं मिळवून चालवण्यासारखी सोपी गोष्ट राहिलेली नाही. अतिशय जबरदस्त कठीण काळातला हिंदुस्थानचं नेतृत्व करायचं आहे, त्याला शक्यतो सर्वेषा अविरोधन ज्याला म्हणता येईल असं जर काम झालं, सगळ्यांचे जास्तीत जास्त लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय ही मिळणारी नसती खुर्ची नाही साहेब, हा ती सुरावृष्टी पोळी आहे आपल्या सांगायचं. आणि मी माझ्या ती किती लोकांचा पण काय बऱ्या वाईटानं एक दुर्दैवानं माझी अशी काही एक रेप्युटेशन काही लोकांनी बनवली की हा कोणतरी चराक मनुष्य आहे म्हणून. ते सकाळी कलाकार आले तेही असंच बोलून गेले की आम्ही काही जरी केलं तरी याला वाव म्हणतात. आता पुष्कळ कलाकार विचार इतके चांगले असतात की ते काही करतात ते वाव म्हणण्यासाठी असं विचार आहे. तसा काही अशी त्यातली काही कलाकीचा प्रश्न आहे, परंतु मी आपण सांगू इच्छितो की मी आत्मपरिश्रम करणारा एक कार्यकर्ता आहे. मी काही आकांक्षा धरून काही केलेलं नाही, मी आपण सांगू विश्वास ठेवा आपण देवा. मला पंतप्रधान होण्याची जर महत्वाकांक्षा असती तर दिल्लीला जाण्याचे आराखडे मी फार पूर्वीपासून बांधून ठेवले होते ठेवले असते. सांगू शकता आपण की दिल्लीला जाण्याचा आराखडा मी केला होता, मी दिल्लीचा कधी उमेदवार होतो, माझी इच्छा नव्हती. म्हणजे माझ्या पुढचं आता माझ्या वैयक्तिक पक्षी चर्चा साधली तर मला मला मांडलं पाहिजे म्हणून नाही तर माझ्या आग्रहाने की दिल्लीला जाऊन कुठेतरी मंत्री व्हावं अशी माझी मी अपेक्षा ठेवली नव्हती. मी कशा परिस्थितीत गेलो असणार माहिती आहे. माझी अशी परिस्थिती होती तेव्हा की महाराष्ट्र सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती. मी पुण्याच्या सभेत तेव्हा बोललो तर मला आठवतं की माझी अशी परिस्थिती झालेली आहे की तिथं मालकांनी बोलवलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातनं पाऊस निघत नाही, सासरकडे जाऊन असं वाटत नाही. अशा अशा मनस्थितीत तेव्हा मी गेलो. मला काही दिल्लीचं काही आणि महाराष्ट्राचं सुद्धा मुख्यप्रधान मुख्यमंत्री झालो कशा परिस्थिती झालो आपल्याला माहिती, असा ओढत 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 झालो. अंगावरती घेतल्यानंतर जबाबदारी चांगली पडावी ही इच्छा असते, याचा अर्थ काही महत्वाकांक्षा असते असं म्हणून ही माझ्या पाठिंब्याची पिढ्यात गांधी जयंती बरं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की तिथं गेल्यानंतर आपल्या बुद्धीला जे पटेल आणि आपल्या बुद्धीला जे माने राष्ट्रीय नाटे ते बोलायला जर मी चुकलो तर मी माझ्या स्वतःशी प्रतारणा करेन, हा करण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे मी अडचणीत पुष्कळ. तेव्हा तसल्या कुठल्याही तऱ्हेची महत्वाकांक्षेची गोष्ट घडून चाललेली नाही. पण आता काही माणसं काही माझ्या प्रेमाकरता बोलतात, आता काही प्रेम करणारी माणसं निर्माण झाली आहेत, त्यांना माझी विनंती अशी आहे की माझ्यावरती जर प्रेम करायचं असेल तर ज्या संघटनेवरती आपण प्रेम करतो आहोत आणि ज्या तत्वावरती आपण प्रेम करतो आहोत, कृपा करून त्यांची शक्ती वाढा, त्या विचारांची शक्ती वाढा, त्या संघटनेची शक्ती वाढा. काही मंडळींचा राग असा बोललं गेलं जाहीरपणानं म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे. त्या महाराष्ट्रामध्ये मी दिल्लीला जरी बसलो असलो तरी महाराष्ट्रातल्या कोण मिनिस्टर व्हावा कोण आमदार व्हावा या सगळ्याजण काही किल्ल्या माझ्या हातात आहे. ही सगळी माणसं महाराष्ट्राच्या समोर आता बसलेली आहे, तिथं राज्यकारभार करणारी माणसं आणि संघटनेतली माणसं, त्यांच्या समोर मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये किंवा संघटनेच्या बाबतीमध्ये या मंडळींनी मागितला का सल्ला घेतो मी काम केलेलं आहे. मीहून कुठली गोष्ट अमुक गोष्ट झाली पाहिजे आहे की केली पाहिजे आहे असं विचार केलेला नाही. कुठल्याच्या माणसाची आग्रहानं आपलं म्हणणं लादावा हा माझा स्वभाव नाही. माझं म्हणणं मी स्वच्छपणानं सांगतो. आता माझं हे सुदैव आहे की माझं हे म्हणणं माझे मित्र मानतात. आता त्याला माझ्या मानतात कारण त्यांना माझं नात माझं कदाचित माझ्या म्हणण्यामध्ये काही चांगला त्यांना चांगलं जर वाटत असेल त्याला माझा काय होता. तर मी असं सांगत सुटू चुकलं की मेहरबानी करा आणि माझा आता मोडायला सुरुवात करा असं मी सांगतो. असं मी कसं सांगा तेव्हा ही तर महाराष्ट्राचा मी सगळ्यात मोठा गुन्हा केला असं मी स्वतः मानायला माझ्या मनात ही तयार केली आणि म्हणून ही गोष्ट वाढली पाहिजे याकरता माझा मी प्रयत्न आहे. मला तुम्ही माझं भाषण संपवलं पाहिजे तर संपण्यापूर्वी मला गांधी सेंटेनरी संबंधानं बोललं पाहिजे. एक मोठी जबरदस्त जबाबदारी आमच्या होती पण पता नाही काय घडलं तर गेल्या वर्षभरामध्ये या गांधी संवत्सरीचे प्रयत्न चाललेले आहेत. परंतु आमची जी कल्पना होती त्या पद्धतीने गांधी शताब्दीचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचले असं वाटत नाही. कारण काय वाटतं तपासलं पाहिजे. त्याचं खरं कारण मला वाटतं असं वाटतं की आपण गांधीजींना विसरत चाललो हेच खरं कारण. कोण नाकारण्यामध्ये अर्थ मोठी माणसांची नावं अजून आम्ही जय जयकार करतो परंतु तो जिव्हाळा राहिला नाही की काय असं मनामध्ये शंका जाते. पण नव्हतं मला सकाळी जी वसंतराव देसाईंनी तर गाणी आहे म्हटली ती गाणी म्हणल्यानंतर लोकांच्या मनावरती जे काही उमटून ते पाहिलं ते कुठेतरी आत आहेत गांधींच्या प्रेम आहे. कारण या माणसाला जर आपण विसरलो तर आपण म्हणजे या देशातली सगळी माणसं म्हणजे कृतज्ञ माणसं असं म्हणतात. माझी स्वतःची तर अशी धारणा आहे की गांधीजी जर या देशामध्ये गांधीजी टिळक ही जी मोठी माणसं होऊन गेली ही जर माणसं या देशामध्ये जर निर्माण झाली नसती तर आजही या देशात काही माणसं जिवंत मड्यासारखी या देशामध्ये राहिलं असत. आज समाजवादाच्या आणि काय काय गोष्टी आम्ही बोलतो ही गोष्ट खरी आहे पण माणसं म्हणून बोलायला वागायला चालायला आम्हाला सामर्थ्य या एका माणसाने दिलं. आमच्यामध्ये जीव प्राण होता त्याच्या आठवणी करता आपण काही केलं पाहिजे काही जबाबदारी असेल ती पार पाडली पाहिजे. इराण दुनियेमध्ये कळलं पाहिजे की इंडिया इज अ ग्रेटफुल नेशन ऍटलिस्ट बाकीचं काही नसलं तरी कृतज्ञ समाज आहे की ज्याने त्या राष्ट्राला राष्ट्रपद दिलं अशा माणसाच्या देशातली माणसं त्याला विसरलेली नाही आहेत अशा तऱ्हेचा विचार आम्हाला पुन्हा केला पाहिजे आहे. आणि त्याच्याकरता काही कार्यक्रम मनाने योजलेला आहे. वसंतरावजींनी आपल्या राज्याकरता काही जे कार्यक्रम योजलेला आहे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करता काहीतरी काम असून या वर्षामध्ये आपण पुरं केलं. मी असं म्हणेन की आपापल्या तालुक्यात जा गावात जा सरकारची कारण सगळ्यात मोठं दोष असं झाला की कुठलंही काम करत असलं तर सरकारची मदत आहे की नाही की सरकारचं काय धोरण आहे पाहिजे द्यायची आहे या कामाकरता सरकारी पद्धती नव्हे तुम्ही तुमच्या लोकांच्या शक्तीनं आपण आपल्या गावात काय करू शकतो त्याचा विचार करूया आणि तेवढं पाहा. जास्त काही घडलं हरकत नाही परंतु शे दोनशे लोक एकत्र जमून त्यांच्या शक्तीतनं काही करताय. गांधींचं यावर्षीचा शताब्दी उत्सव आहे म्हणून आपण आपल्या गावामध्ये मोहल्ल्यामध्ये तालुक्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या ईर्ष्येनं जरा परत जा आणि थोडं करणं काम हे गांधींच्या नावानं उभं केलेलं काम अशी जाणीव अशी की जर आपण जर करून गेलात तर मला वाटतं फार चांगलं होईल. जो मधुकर रावनी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावाला मी मनापासून अनुमोदन देतो आणि एक कृतज्ञतेनं मी आपल्या सगळ्यांच्याबद्दल एक शब्द उच्चारतो की गेल्या 2 महिन्याच्या एका कठीण राजकीय अवस्थेमध्ये तुम्ही जे व्यक्तिशः प्रेम विश्वास दिलात ते तुमचं ऋण माझ्याकडून लवकर फिटणार नाही.